महाभारत पहिला इतिहास, लेखक वी ग कानिटकर, प्रयोजन। महाभारताचा मुख्य विषय भरतकुलाचा व विशेष करून कौरव पांडवांचा इतिहास हाच आहे। भारतीय युद्धाचा काल विद्वान संशोधकांनी इसवीसनपूर्व 3101 हा ठरवला आहे। इसवीसनपूर्व 250 वर्षे या काळात व्यासांनी हा इतिहास लिहिला असे अनुमान झालेले आहे। लहानपणापासून अनेक कथांच्या साखळीतून ऐकलेला हा सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास एकदा मूळ स्वरूपात संपूर्ण वाचावा असे मनात होते। मूळ संस्कृतात असलेला हा सुमारे 1,00,000 श्लोकांचा इतिहास मुळातून वाचायचा तर नुसते संस्कृत कळून उपयोग नाही, संस्कृत भाषेचे व्याकरण शुद्ध ज्ञान हवे जे माझेपाशी नाही। परंतु अनेक नामवंत संस्कृत तज्ज्ञांनी महाभारत हा ग्रंथ मराठीत उपलब्ध केलेला असल्याने मी सुमारे 5 वर्षांपूर्वी हा इतिहास सलग अखंडितपणे वाचायला सुरुवात केली। महाभारत ही वाङ्मयीन कृती एकापेक्षा अधिकांनी रचलेली असल्याने काहीशी पाल्हाळिक व ओबडधोबड झालेली आहे। तरीही स्वामी विवेकानंदांनी वर्णन केल्याप्रमाणे हा एक विश्वकोश आहे। प्राचीन आर्यांचे जीवन आणि व्यावहारिक तत्वज्ञान यांचे उद्बोधक वर्णन यात आहे। मानवतेने अजूनही जिच्या स्थापनेची इच्छा बाळगावी अशा उदात्त संस्कृतीचे चित्रण यात आहे। हा इतिहास सर्वसंग्राहक आहे। राजकीय इतिहास, वांशिक इतिहास, भाषिक इतिहास हा सर्वच यात ग्रथित असल्यानं हा ग्रंथ अवाढव्य झालेला आहे। असे जरी असले तरी गंभीर उदात्त कल्पनांबरोबरच काही उथळ पोरकट गोष्टी व पौराणिक भाकड कथा यांची फुलपटेही यात विपुल आढळतात। हिंदू धर्माचे जे प्रमाण ग्रंथ मानले जातात त्यात वेद उपनिषदे यांच्याप्रमाणेच महाभारताचाही समावेश होतो। गीता ही महाभारतातच अवतरलेली आहे। महाभारतात असलेला धर्मविचार हा संपूर्णपणे मानवी बुद्धिवादावर आधारलेला असाही यात प्रकट होतो। इतिहासाची बुद्धीला पटणारी उपपत्ती भीष्माचार्य सांगतात, राजसंस्था उत्तम असली म्हणजे प्रगती होते, राजा चांगला नसला तर अवनती ठरलेली आहे। समाजाच्या उत्कर्षाला।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।